हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्राय तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. उत्साह म्हणजे काय हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्याची डेफिनेशन इकडे क्लिअर होते आहे. चिंचोळ्याच्या या टेकडीवरती लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळेजण कष्ट करतायत. ग्रीन रेव्होल्युशन बरेचसे खड्डे या मंडळींनी गेल्या 3-4 महिन्यांपासून श्रमदानानं तयार केले आणि आता तिकडे प्लांटेशन सुरू आहे. सध्या आपल्याला या सगळ्या ऍक्टिव्हिटी बद्दल बोलण्यासाठी एक हँडसम आणि खाऱ्या डोळ्यांची पर्सनॅलिटी आपल्यासोबत. सर सबसे पहिले आपका नाम सबको बता सकते सर की आवाज बहुत खूबसूरत आहे.
सर मायसेल्फ संतोष ललवानी फ्रॉम ग्रीन रेव्होल्युशन.
या खड्ड्यांची संख्या जर विचारली एक मोठा आकडा आहे.
या खड्ड्यांची संख्या विचारली तर हे मोर दॅन 6,000 असतील आणि बियांचे वगैरे
एवढे सगळे खड्डे हे तुम्ही सगळ्यांनी मिळून तयार केले आहेत बनवले आहेत श्रमदानातून.
हा सर हे आम्ही इन द मंथ ऑफ मार्च आम्ही केलं होतं. एव्हरी सॅटर्डे संडे सकाळी 6:30 ते 8 आम्ही इथे येऊन जवळजवळ 80 ते 100 ऍक्टिव्ह व्हॉलंटियर्स आहेत जे वेगवेगळ्या ग्रुपमधून आहेत. काही लिडिंग डॉक्टर्स टीचर्स इंडस्ट्रियलिस्ट बिझनेसमॅन स्टुडंट सगळे आहे आणि सगळे अगदी श्रमदानातून करत आहे. आजपर्यंत इथं एकही पेड लेबर इन्वॉल्व्ह नाही आहे आणि याच्या पुढे इव्हेंट आमचा करण्याचा उद्देश फक्त प्लांटेशनचा अवेअरनेस करण्याचा आहे. आम्हाला नाशिककरांची गरज पुढच्या 3 वर्षासाठी लागणार आहे. एव्हरी सॅटर्डे संडे आम्ही सकाळी 6:30 ते 8 इथं असणार आहे. आमचे नंबर फेसबुकवर व्हॉट्सअपवर अवेलेबल आहे. एव्हरी सॅटर्डे कार्डिओ करण्यासाठी
कार्डिओ करो होती हेल्थ सुधारो आणि झाडांना सुद्धा वाचवा. जर झाडांबद्दल विचारलं कोणती कोणती झाडं आहेत जी आपण लावतोय.
सर आता आम्ही इथे सध्या चिंच आवळा पेरा शिवज अशा प्रकारची सगळी झाडं लावलेली आहेत.
आणि नाशिक या सगळ्या ऍक्टिव्हिटी नंतर खऱ्या अर्थानं नाशकामध्ये फार सुंदरशी लाट येईल. सध्या नाशकामधली सिच्युएशन काय आपण सगळे चांगलंच पाहतोय. गंगापूर धरणामध्ये पाणी साठा फार कमी राहिलेला आहे. पाऊस पडायचं नाव घेत नाहीये. नाशिकच्या आजूबाजूला पाऊस पडतोय पण नाशिक जिल्हा हा पावसापासून थोडासा मुक्त आहे. एकूणच नाशकरांना या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काय सांगाल
सर. ब्रीफ मध्ये असं सांगेल की नॅचरल रिसोर्सेस जे आहे जे आपण विचार कन्झ्युम करतोय फक्त आपण कन्झ्युम नाही करत आहे. मागची काही वर्ष काही डिकेड्स आपण त्यांना एक्सप्लॉइट करत आहे. आता ही वेळ आलेली आहे की प्रत्येकाने आपल्या स्वतःला एक इरिस्पॉन्सिबल इंडिव्हिज्युअल पासून एक रिस्पॉन्सिबल ह्युमन बिंग मध्ये कन्वर्ट करा आणि जिथे जमेल तिथे झाडे लावा. पुढचं फ्युचर ऍटलीस्ट नाशिक आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी सुखाचं असेल.
क्या बात है. सो इसी नोट पर सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.